पैसे कमी आहेत म्हणून वाईट सवयींना सुद्धा सॅक्रिफाईस करण्याची तयारी आहे लोकांची. इट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है. बजट बद्दल बोलतोय आपण. बजट 935 आणि 935 रुपीज म्हणजे 935 इतकेच रुपये जर का तुम्हाला दिले महिन्याला तर तेवढ्यात तुम्ही तुमचं बजेट कसं मॅनेज कराल. इतके मस्त मस्त आन्सर्स येत आहेत ना. आज ऐकूयात ना काय काय आन्सर्स आलेत अजून.
नमस्कार मॅडम. मॅडम आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण इतर खर्च तर मॅनेज करू शकत नाही का? तर या महागाईच्या काळामध्ये लाईट बिल, दोन लाईट जरी असतील घरामध्ये किंवा एक फॅन जरी असेल तरी त्याचं मिनिमम बिल 1,500 रुपये तर साधारणतः येतोच. राहिला प्रश्न नेटचा, 398 रुपयामध्ये 3 महिन्याचं नेट पॅक येते. आणि फक्त माझा इतर खर्च काही नसून फक्त मी चहा मात्र मॅडम लागते मला.
चहा प्रेमी आहेस तू?
हा चहा प्रेमी आहे. आणि कसं आहे मॅडम आपण इतर गोष्टी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जे गोष्टी लागत आहेत ना ते तर घ्यावाच लागणार. आपण त्याच्यामध्ये काही कटछट करू शकत नाही. मी इतकं करू शकतो की माझी चहा जी आहे फक्त इतर खर्च काही न करता मी माझ्या चहावर समाधानी राहू शकतो महिनाभर.
ओके, फक्त चहा पिऊन तू अख्खा महिना काढू शकतोस?
फक्त चहा पिऊन अख्खा महिना काढू शकतो का? तर माझी गाडी डेअरीला असल्यामुळं मी सकाळी 6 पासून आणि माझी दिवसाची सुरुवात ही 6 पासून होते आणि दिवसाची एंडिंग म्हणजे 6 ते 10 वाजेपर्यंत आता संध्याकाळचं डेअरीच काम असते आणि माझ्या दिवसाची एंडिंग हे तुमच्यापासूनच होते. मॉर्निंग टू गुड आणि डे एंड एकदम व्हेरी फुल.
थँक्यू सो मच. थँक्यू, छान वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू.
थँक्यू मॅडम. थँक्यू.
सुनील बोलतो. हा नमस्ते. 35 रुपयाचे खर्च सांगा ना तुम्ही कसं करा एका महिन्यात. मी त्याला कॉलेजला जातो, कॉलेज करतो. ते कॉलेज महाग जास्त किमतीच्या वस्तू काही खरेदी करणार नाही एका महिन्यामध्ये.
अच्छा,
होईल तोपर्यंत कमी खर्चात बसतील तेवढ्या.
ओके ओके, अजून कसं करशील मॅनेज?
100 रुपयाचे नसते मग मित्रपणा म्हणजे आपला खर्च असतो जास्त आगावता हॉटेलमध्ये जाणं चालणं मड्या आपल्या या पानपट्टीवरच्या पुढ्या लाकडणं वगैरे ते पण कमी करणार.
हे सुद्धा मान्य केलंय की पानपट्टीवर वगैरे जाणं सुद्धा कमी करणार आहे जर का 935 रुपयाचं असतील खिशात. तर ऑब्व्हियसली यार आपल्याला प्रायोरिटीज सॉर्ट आउट करावे लागतील आणि ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला वेळ द्यावा लागेल, त्याला पैसा द्यावा लागेल ना. तुम्हाला काय वाटतं 935 रुपयामध्ये तुम्ही महिना कसा काढाल? तुमचं मत काय सांगा मला. कॉल करा 9607007935. स्टेडियम टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.